प्लेयर फुटबॉल खेळगुडी म्हूण जाणा आख्खें शार, म्हजो बरो जोग पयलो पातोडदा मैदानार.
हो कसलो खेळगुडी तो बावांनी काळात सुमार, उंडे पासपाचो मेस्तो पळय तकलेन जाला खाल्यार.
हांव मैदानार आयलो म्हूण तुकलोक रेस्पेद मान दिता, म्हजो खेळ पूण कोच म्हाका सुदुंगारा लागीं येतात.
हो एक वाटेन चलो तर बॉल दुसरे वाटेन वेता, तेका फोण मारूंक लायल्यार वो बॉलाचेर कोत्ता दाता.
हांव मैदानार आयलो म्हूण तुकलोक रेस्पेद मान दिता, म्हजो खेळ पूण कोच म्हाका सुदुंगारा लागीं येतात.
हो एक वाटेन चलो तर बॉल दुसरे वाटेन वेता, तेका फोण मारूंक लायल्यार वो बॉलाचेर कोत्ता दाता.
प्लेयर म्हूण पगार जोडटा ओजारांनी, व्हडल्यो व्हडल्यो मेदाली दिल्या बायल्या तेर्रांनी.
सकाळी पांचांक उडे पावयता लोकांच्या घरांनी, उडे पावून जातूच पियोंग वो आसता बारांनी.
ब्राझीलाक गेल्लो तेन्ना म्हाका पेलेन हात दिलो, म्हजे वसलो प्लेयर संवसारान कोणूच ना जातलो.
पोयाय कोंबयो गांवच्या आदी कोलो घालता खुलो, सकाळच्या पांचांक पंग करून लोकांक माता उलो.
ब्राझीलाक गेल्लो तेन्ना म्हाका पेलेन हात दिलो, म्हजे वसलो प्लेयर संवसारान कोणूच ना जातलो.
पोयाय कोंबयो गांवच्या आदी कोलो घालता खुलो, सकाळच्या पांचांक पंग करून लोकांक माता उलो.
$1,000 दिवन अमेरिकान व्हेलो, खूंय पावना फुडें हांवेन म्हजो जोग बरो केलो. म्हज्या खेळाक पळोवन आख्खो लोक शाबासकी दितालो,
शाबासकी दी तितलोय लोक मरोन काबार जालो.
फुटबॉल खेळोन इंटरनॅशनल खेळगुडी हांव, लोकांक दिसती पडत तर कोत्तात दिसती मोसांव.
बोवड वीक आपल्याची सांगून घालूंक भोंवता बेरकांव, एक सांगता आयकात पोदेर वो फोनान बसता पांव.
फुटबॉल खेळोन इंटरनॅशनल खेळगुडी हांव, लोकांक दिसती पडत तर कोत्तात दिसती मोसांव.
बोवड वीक आपल्याची सांगून घालूंक भोंवता बेरकांव, एक सांगता आयकात पोदेर वो फोनान बसता.